नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस इंटर्न्सचो स्टायफंड 20,000 वेल्यान 30,000 रुपया करपाक मंत्रीमंडळान आयज मंजुरी दिल्या. काँग्रेसीच्या काळात भारताचे संविधान धोक्यात आशिल्ले जाल्यार भाजपा तांची राखण करपाचो यत्न करताले अशे गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. फुडल्या 2 म्हयन्यांभितर शारातल्या कांय सुवातांनी पे पार्किंग सेवा सुरू करपाचो निर्णय मुरगाव पालिका मंडळान आयज घेतलो. फोंडेच्या पुलिसांनी आंतरराष्ट्रीय घुवळी वखदां विरोधी दिसा निमतान शारात मिरवणूक काढली. गोयात आयज पावसान बरोच नेट धरला. आता खबरो विस्तारान. काँग्रेसीच्या काळात भारताचे संविधान धोक्यात आशिल्ले जाल्यार भाजपा ताची राखण करपाचो यत्न करताले अशे गोयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मंगळारा सांगले. इंदिरा गांधीच्या फुडारपणाखाला तेन्नाच्या काँग्रेस सरकारान आणीबाणीचो काळ म्हळ्यारूच काळो दीस ब्लॅक डे अशे म्हणपा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत डॉ प्रमोद सावंत हांणी भाजपा संविधानात घुसपागोंदळ करताले अशी फट पातळाव केल्ल्यान राहुल गांधीचेर टिका केली. काँग्रेसीनच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात जायते फावट बदल केलो. काँग्रेसीच्या काळात संविधान धोक्यात आशिल्ले अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले. तेन्नाच्यो प्रधानमंत्री इंदिरा गांधीन आपल्या कदेलीची राखण करपा खातीर न्यायालयान भ्रष्टाचार केल्ल्यान खासदार म्हणून अपात्र थारल्या उपरांत आणीबाणीची व्यवस्था केली असो दावो भाजपाचे वरिष्ठ फुडारी गोविंद पर्वतकारान केला. सगळ्या विरोधी फुडाऱ्यांक आणि नामनेच्या कार्यकर्त्यांक मध्यान राती 25 जून 1975 दिसा अटक झाली आणि आणीबाणीच्या 21 महिन्यात लाखांपरस चढ राजकीय आणि सामाजिक वावुरप्यांक बंदखणीत घाले. प्रसार माध्यमांक बंदी घाली आणि हुकुमशाय म्हणून सगळे नागरिक हक्क फाटी घेतले. 21 महिने देशांत प्रबळ जाल्लो असे तांणी सांगले. आता संविधानाविषयी उलोवपी राहुल गांधी आपल्या आजेच्या कृत्यांची लज दिसूंक जाय असे भाजपाचे राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे हांणी सांगले. काँग्रेसीच्या काळ्या कर्तुबाविषयी काँग्रेसीन पातळिल्ल्या फटींचेर सादूर रावपाचे आव्हान करता असे तांणी मुखार म्हळे. आसगावच्या प्रदीप आगरवाडेकार घर मोडपाच्या प्रकरणाचो तपास गुन्यांव फाटो करतलो. मुखेल सचिव चौकशी करून अहवाल सादर करतलो. दोषींचेर कारवाय जातली असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. परवरी मंत्रालयात पत्रकार परिषदेत उलयताना तांणी ही माहिती दिली. प्रदीप आगरवाडेकार हाचे घर सरकार बांधून दितलो. बांधकामाच्या सर्वेक्षणाचो वावर फाल्यां सुरू जातलो असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. आसगावा हांगा बाउन्सरा वरवी घरां मोडपाची घडणूक 2 दिसा पयली जाल्ली. हाका लागून कायदो सुवेवस्थेचो प्रस्न निर्माण जाल्लो. बेकायदा जमीन हडप प्रकरणात जे जमनीचे धनी सापडना त्यो जमनी सरकार ताब्यात घेतले. हाचे खातीर येत्या विधानसभा अधिवेशनात आवश्यक ते कायदो दुरुस्ती सरकार करतलो. बेकायदा जमीन हडप प्रकरणांचो तपास करपा खातीर सरकारान आयोगाची नियुक्ती केल्ली. जाधव आयोगान फाटल्या वर्सा सरकाराक अहवाल सादर केल्लो. परवरी फ्लायओव्हरचे काम 2 वर्सात पुराय जातले. येरादारी व्यवस्थापनाचे तोडगो काढपाक सरकाराक येस आयला असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय वैजकीय महाविद्यालयातल्या एमबीबीएस इंटर्न्सचो स्टायफंड 20,000 वेल्यान 30,000 रुपया करपाक मंत्रीमंडळान आयज मंजुरी दिला. ह्याशिवाय सीएम फेलोशीप प्रोग्राम ह्या उपक्रमाक सरकारांक आनी 3 वर्सांची मुजत दिल्या जाल्यार सध्या जे फेलोशीप करतात तांकां 1 वर्सांची मुजत वाडयला. तशेंच सीझेडएमपी 2019 आराखडो सरकार चालीक लायतलो ते खातीर सगळ्या पंचायतींनी आराखड्याचो हो मसुदो उपलब्ध करून लोकांच्यो सुचोवण्यो सरकार मागयतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. हे मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत परवरे सचिवालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले. मंत्रिमंडळाच्या आयच्या बसकेत रिव्हरेज कॉर्पोरेशन वित्त मंत्रालया अंतर्गत घेवपाचो निर्णय जाला. ह्यान पयली ते भौशीक बांदकाम खात्या अंतर्गत आशिल्ले. तशेंच गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलात कंत्राटी पद्धतीचेर कांय पदांची भरती करपाक मंजुरी मेळ्ळा. हे शिवाय वीज खात्यातल्या वेगवेगळ्या कामांक मंजुरी दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिला. तुम्ही ह्यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
Hi dude, how are you?
Best yaar. Stand up India zindabad. Startup India zindabad. Are startup India cha aadharan business suru kelo ani Akashvani cher jahirat dili.
Wow! Makay sang mare kashi ti?
Chal ya tar Akashvani cher.
Akashvani Panji Altino Panji Goy.
Phone number
2224455
2224455.
मुरगाव पालिका मंडळाच्या आयज जाल्ल्या बसकेत फुडल्या 2 महिन्या भितर शारातल्या कांय सुवातांनी पे पार्कींग सेवा सुरू करपाचो निर्णय घेतला. बसके उपरांत खबराकारांकडे उलयताना नगराध्यक्ष गिरीश बोरकार हाणें म्हळा की पे पार्कींग करपाचो निर्णय पालिकेन पयलींच घेतिल्लो आसा. त्या संबंधाची प्रक्रिया सध्या सुरू आसा. ती पुराय जातकच जुलय म्हयन्याच्या निमण्या सप्तकात ना जाल्यार ऑगस्ट म्हयन्यातल्यान ही सेवा सुरू करतली. निवृत्त जाल्ल्या कामगारांची थकबाकी बेगीनच दिवपाचो निर्णय बसकेत जाला. बायणा वाठारातल्या पालिका उद्यानाच्या सुधारणा करपाच्या कामाक आयच्या बसकेत मान्यताय दिल्या म्हणपाची माहिती मुरगावचो नगराध्यक्ष गिरीश बोरकार हाणें दिल्या. तंत्रगिन्यानाच्या मजतीन वेवसायिकांक वेवसाय करूंक डिजिटल नोमेड कार्यपद्धती लावकारक थारतली असो हावेस पर्यटन मंत्री रोहन खवटे हाणी उक्तायला. डिजिटल नोमेडाक लागून गोंय राजकीय सर्जनशील आनी नाविन्यपूर्ण वाठार म्हूण वळख जातली असो हावेस तांणी उक्तायलो. गोंय सरकाराच्या माहिती खात्यान मनसून कनेक्ट डिजिटल नोमेड मीट एप कार्यावळीचे आयोजन केल्ले. त्यावेळार मंत्री खवटे उलयताले. राज्यात डिजिटल नोमेड कार्यावळीवरवी सैमीक पर्यटनाक उर्बा मेळटली तशेंच पर्यटन वेवसायाक उर्बा मेळटली असो हावेस तांणी उक्तायलो. भारत तशे विदेशातल्या भारतात येवपी वेवसायिकांक विसव घेतनाच काम करपाची संद ह्यावरवी मेळटली असो हावेस खवटे हाणी उक्तायलो. फोंडेच्या पुलिसांनी आंतरराष्ट्रीय घुवळे वक्ता विरोधी दिसा निमतान शारात मिरवणूक काढली. पुलिसांसयत ह्या मिरवणुकेत सुमार 200 परस चड विंगड विंगड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वाटो घेतलो. तशेंच पुलिसां वतीन विद्यार्थ्यां खातीर वेगवेगळे सर्तीचे आयोजन केल्ले. मजगती कुळे आंतरराष्ट्रीय घुवळे वक्ता दिसा निमतान बाजारात मिरवणूक काढून लोकांमधी जागृतता निर्माण केली. वयलो बाजार फोंडे ते क्रांती मैदाना मेरेन फोंडे पुलीस स्टेशनाचे निरीक्षक तुषार लोटलेकार हांच्या मार्गदर्शनाखाला ही खास मिरवणूक काढली. कुळे पुलीस स्टेशनाचे निरीक्षक सगुण सावंत हांच्या मार्गदर्शनाखाला काढिल्ल्या मिरवणुकेत विद्यार्थी तशेंच पुलीस कर्मचाऱ्यांनी वाटो घेतलेलो. तशेंच ह्या वाठारातल्या विंगड विंगड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ह्या मिरवणुकेत वाटो घेतलो. वेदांताच्या वॅल्यू आणि बिझनेस कंपनीन आपल्या ग्राम निर्माण प्रकल्पाखाला गोयच्या नावेली हांगा थळाव्या शेतकऱ्यांमधी शेतकी पद्धत वाढोवपाच्या हेतान कार्यशाळा घडोवन हाडली. दुरीकवाड्याच्या श्री बेताल देवळाच्या सभाघरात आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीत आधुनिक तंत्र आपणावपी आणि शेतकी वाढ करपा खातीर सरकारी मजत मेळोवपाक इच्छूक आशिल्ल्या 50 परस चड शेतकऱ्यांनी वाटो घेतिल्लो. कार्यशाळेत साखळेच्या विभागीय शेतकी कार्यालयाचे सहाय्यक शेतकी अधिकारी पंकज पोकळे हाणी शेतकऱ्यांक शेतकी उपक्रमा खातीर उपलब्ध आशिल्ल्या वेगवेगळ्या सरकारी अनुदानाची येवजण्यांची माहिती दिली. तातूंत नांगरप कापणी करप यंत्रणा खरेदी बाय बांदप आणि पिकांचे लुकसाण उणे करपाची रणनीती अशा महत्वांच्या गजालींचेर आसपाव आशिल्लो. कार्यशाळेत वाटो घेऊन शेतकी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी साखळीचे प्रतिनिधित्व करपी ब्लॉक तंत्रज्ञान व्यवस्थापक पुनम हाणी प्रगत भाताची लागवड पद्धतीविषयी मोलादीक माहिती दिली. आकार माडदोळच्या तुळशीदास देमुगावडे हांच्या भाजीपाल्याच्या शेतात प्रियोळ शेतकरी विकास संघ वतीन एक कार्यावळ घडवून हाडली. सरकारी मुळाव्या शाळा आकारातल्या भुरग्यांक शेतवडीचे मुळावे गिन्यान दिवपा खातीर शाळेत शिकतना फकत पुस्तकातल्यान धडे शिकप न्हय तर प्रत्यक्षात शेतकी वावराचे धडे शिकून मातयेच्या संपर्कात येवप उपयोगी पडटा. देखून तांकां शेतकी मळार आवड निर्माण करपा खातीर प्रियोळ शेतकरी विकास संघाच्या उपक्रमान विद्यार्थ्यांक ल्हान पिरायेचेर ह्या विशीं जागृत करपा खातीर कार्यावळ घडून हाडली. ह्या वेळार संघटनेचे सचीव गौरीश गावडे आनी शाळेच्यो मुख्याध्यापिका माया नायक हाजीर आशिल्ल्यो. प्रियोळ शेतकरी संघ स्थापन जाल्ले हांगाच्या शेतकऱ्यांक आदार चडान चड मजत प्रोत्साहन पडींग शेती जमनीची परतून लागवड अशा संबंधित वेगवेगळ्यो माहिती तांकां मेळटा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.